नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय सरकार हाचे मुखार कृषी कार्डाच्या मार्फत दर एका शेतकाराक 5 लाख रुपया पर्यंत रीण दितले. चडांत चड तरणाट्यांनी शेती वेवसाय देंवचे अशें आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलें. गोंय हस्तकला महामंडळान 31 मार्चाक अप्रांतमान 2025 ह्या प्रदर्शनाचें आयोजन केलां. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांत खरो आनी चड कलागूण आनी कार्यक्षम आशिल्लो तरणाटो आसा अशें सभापती रमेश तवडकर हांणी म्हळां. 2026 वर्सा सावन 10वी वर्गाच्या परिक्षांनी विशयाच्या मुळाव्या संकल्पनाचेर आधारित प्रस्न आसतले अशें गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये हांणी सांगलां. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे सप्न साकार जातले जाल्यार एग्रीकल्चर, हॉर्टीकल्चर, फिशींग, डेरी तशेंच फ्लावरी हे 5 घटक खूप म्हत्वपूर्ण आसा आनी ह्या 5 घटकांचो वापर करून नवीन पद्दत तशेंच विज्ञानीक दृश्टीकोनांतल्यान जर शेती केली जाल्यार शेतकामती स्वताची तशेंच राज्याची उदरगत करूंक शकता. गोंय सरकार हाचे मुखार कृषी कार्डाच्या मार्फत दर एका शेतकाराक 5 लाख रुपया पर्यंत रीण दितले आनी ह्या सगळ्या शेतकी खात्याच्या येवजण्यांचो उपेग करून चडांत चड तरणाट्यांनी शेती वेवसाय देंवचे अशें आवाहन मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी केलां. आज गोंय सरकाराच्या कृषी खात्यान साखळीच्या रविंद्र भवनांत आयोजित केल्ल्या कृषी मेळाव्यात मुख्यमंत्री उलयताले. हे वेळार तांचे वांगडा शेतकी खात्याचे अधिकारी तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. किशोर भावे, वरद सामंत तशेंच कृष्णा सिनारी हांच्या सारख्या तरणाट्या शेतकामत्यांनी विज्ञानीक आनी तंत्रज्ञानाचो उपयोग करून शेती बागायतीच्या माध्यमांतल्यान आर्थिक फायदो करून घेतला. तांच्या पावलार पावल दवरून तांचो आदर्श नदरे मुखार दवरून हेर शेतकामत्यांनी शेतीच्या माध्यमांतल्यान स्वताची उदरगत घडोवची अशें आवाहन ह्या वेळार तांणी केलें. गोंय हस्तकला महामंडळान 31 मार्चाक अप्रांतमान 2025 ह्या प्रदर्शनाचे म्हापशा देव बोडगेश्वर देवळाच्या मैदानाचेर 5 दीस म्हळ्यार 31 मार्च ते 4 एप्रील मेरेन आयोजन केलां. प्रदर्शनाचे उक्तावण सांजेचे 5:30 वरांचेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले अशी माहिती हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी पत्रकार परिशदेत दिल्या. 15 वर्सां उपरांत अप्रांतमान ह्या प्रदर्शनाचे आयोजन केलां. ह्या प्रदर्शनात हस्तकला कारागिरांच्या 150 दालनां आसतली जाल्यार प्रदर्शनात वांटो घेवपाक इत्सूक आशिल्ल्या हस्तकारागिरांनी गोंय हस्तकला महामंडळा कडेन संपर्क करून तांच्या वस्तू खातीर दालन मेळूं येता. प्रदर्शनात घाल्या दालना खातीर फी घेवचे ना अशी माहिती प्रवीण आर्लेकार हांणी दिल्या. प्रदर्शनात गोंयचे सुरबूस खाणाचे जिन्नस तशेंच गोंयची लोककला आनी संस्कृतायेचे दर्शन घडोवपी कार्यावळी जातल्यो जाल्यार गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तार पणजे कदमा बस स्टँडाचेर आशिल्ले गोंय हस्तकला महामंडळाचे अपरांत मांडाचे नूतनीकरण केल्ल्या दालनाचे उक्तावण जातले अशी माहिती हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष अजय गावडे हांणी दिल्या. प्रत्येकाकडे एक खाशेलेपण आसता आनी हे खाशेलेपण स्वता ओळखून ताका आकार दिवन स्वताचो फुडार घडोवपाची तांक आयच्या तरणाट्यां मदीं आसपाक जाय अशें मत गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हांणी व्यक्त केलां. ते युवा संसद ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. ह्यावेळार नेहरू युवा केंद्राचे निमंत्रक कालिदास खाटवळ तशेंच गोंय विधानसभेचे जोड सचीव मोहन गांवकार हजर आशिल्ले. पुस्तकी शिक्षणा इतलेच हेर मळार जर खंयचो विद्यार्थी बरो हुशार आसा जाल्यार ताच्या कलागुणांक लेगीत खूप म्हत्व आसा. गोंय हे सुसंस्कृत मनशांचे राज्य. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांत खरो आनी चड कलागूण आनी कार्यक्षम आशिल्लो तरणाटो आसा अशें सभापती रमेश तवडकर हांणी म्हळां. जाल्यार युवा संसद कार्यावळीच्या माध्यमांतल्यान राजकारणाविशी माहिती विद्यार्थ्यांक मेळची तातूंतल्यान भावी राष्ट्रीय आनी राज्य पांवड्यावेले राजकीय फुडारी तयार जावचे राजकारणाच्या धोरणांतल्यान समाज जिवनाचेर जावपी परिणाम हे विशीं विद्यार्थी दशेंतल्या तरणाट्यांक माहिती मेळची हो युवा संसद ह्या कार्यावळीचो मुख्य हेतू आसा अशें कालिदास घाटवळ हांणी म्हळां. भारत सरकाराच्या युवा वेव्हार संचालनालय नेहरू युवा केंद्र तशेंच राष्ट्रीय सेवा येवजणेच्या जोडपालवान ह्या कार्यावळीचें आयोजन केल्लें. गोंयचे प्रतिभावान न्यायाधीश म्हणून नामना मेळिल्ले मुंबय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एव्हरिक सातान दा सिल्वा हांकां काल राती दुखेस्त मरण आयले. मरण्या वेळार तांची पिराय 92 वर्स आशिल्ली. ते बड्ड्या मडगांव हांगा रावताले. मडगांवचे मुखेल न्यायदंडाधिकारी कार्लो सिल्वा हांचे ते बापूय आसून तांच्या फाटल्यान घरकान्न आनी हेर कुटुंबीय असो परिवार आसा. न्यायाधीश सिल्वा हांचे लागींचे सोयरे सध्या पुर्तुगालांत आशिल्ल्यान ते आयले उपरांत तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जातले अशी माहिती तांच्या कुटुंबियांनी दिल्या. सध्या तांची कूड बामोळेच्या गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलाच्या मोर्गांत दवरल्या. 2026 वर्सा सावन 10वी वर्गाच्या परिक्षांनी विशयाच्या मुळाव्या संकल्पनाचेर आधारित प्रस्न आसतले अशें गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हांणी सांगलां. फाटल्या वर्सा 9व्या वर्गा खातीर एनईपी चालीक लायिल्ली ते विद्यार्थी अंदू 10व्या वर्गांत प्रवेश घेतले अशें शेटये हांणी सांगले. ते प्रमाण तांकां मातशें कठीण अशें मुळाव्या संकल्पनाचेर आदारिल्ले प्रस्न आसतले. 2025 म्हळ्यार अंदू अशे तरेच्या प्रस्नांचे प्रमाण 5 ते 10% इतलें आशिल्ले ते आतां वाडून 10 ते 15% मेरेन जातले. तोंडपाट करून घुकंपट्टी आधारीत प्रस्न उणे करप आनी लक्षांत धरून शिकपाक प्रोत्साहन दिवपी प्रस्न वाळोवप हो हाचे फाटलो मुखेल हेत आसा अशें तांणी सांगले. 4 नवे विशय आस्पावीत केला तातूंत शारिरीक शिक्षण, वेवसायीक शिक्षण, कला शिक्षण आनी आंतरविद्या शाखीय अभ्यास आस्पावता अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेलो खबरो. साहित्य मंथन सत्तरी आणि श्री सातेरी केळबाय घाडवंश देवस्थान रावण सत्तरी यांच्या जोडपालवान फाल्यां शेनवारा 29 तारीख आणि आयतार 30 तारखेक चौथे ग्रामीण साहित्य संमेलन 2025 जातले. या संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्याक उक्तावण करपाक भरये मतदारसंघाची आमदार डॉ देवीया राणे हजर असतली. त्यांच्या सांगातान ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत दामोदर मावजो कार्यावळीचे अध्यक्ष म्हणून हजर असतले. मुखेल सोयरे म्हणून केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक प्रवीण बानेकार, संमेलनाचे अध्यक्ष कमळाकर म्हाळशी, केरी जिल्हा पंचायत वांगडी दिवयानी गांवस, केरीची सरपंच सुप्रिया गांवस, साहित्य मंथन सत्तरीचे अध्यक्ष काशिनाथ नायक तसेच हेर मानेस्त हजर असतले. 2 दीस चलपी या ग्रामीण साहित्य संमेलनात कवी संमेलन, चर्चासत्र, मुलाखती तसेच मनरिजवण्याच्यो कार्यावळी जातल्यो. या साहित्य संमेलनाक साहित्य मोग्यांनी व्हडल्या संख्येन हजर रावचे अशें आवाहन साहित्य मंथन सत्तरी या संस्थेन केला. कंबोडिया आणि थायलंडात एजंटावरवी रोजगार सोदपी लोकांनी व्यवहार करच्या पहिली सादूर रावचे आणि आपली कागदपत्रां तपासची असा सल्लो पोलिसांनी दिला. सायबर स्लेवरी जॉब स्कॅम प्रकरणात अटक केल्या तिघा दुबावितां कडल्यान नवी नवी माहिती मेळटा म्हणून पोलीस परदेशात नोकर भरती करपी एजन्सीची चौकशी करतले. पोलिसांनी आदित्य रविंद्रन, रूपनारायण गुप्ता आणि तलानिती नुलाक्सी या तिघांक अटक केल्या. परदेशात नोकर भरती करपी गोयात फक्त 9 मान्यताय मेळिल्ल्यो एजन्सी आसात असे पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगले. या पत्रकार परिषदेत सायबर स्लेवरी जॉब स्कॅम प्रकरणात गोय पोलिसांनी केल्ल्या कामगिरीची माहिती दिली. अटक केल्या दुबावितां कडल्यान नवी नवी माहिती मेळत आसा. या प्रकरणा संबंधी कांय गजाली गोंयांत आसा काय तशेंच हे खातीर दुबावितांनी गोंयांतल्या कांय जाणां कडल्यान मदत घेतल्या काय ताची चौकशी चालू आसा अशें पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी सांगलें. जागतीक रंगभूमी दीस 2025 उत्सवाचो एक भाग म्हणून अभिव्यक्ती पणजी हांच्या जोडपालवान सुनापरांत गोवा सेंटर फॉर द आर्ट्स 29 आणि 30 मार्चाक सांजे 7 वरांचेर अत्नेत कथा हो एक विशेष नाट्यप्रयोग सादर करतले. ही निर्मिती लोक महाभारतातली एका पुनर्कल्पित भाग म्हणजे अत्नेत कथाचो शोध घेता. तातूंत दादलो आणि बाल शक्तीच्या नाजूक परस्पर संवादाचो शोध घेतात आणि पारंपारिक गोवा कथा गायन वा कथा वाचन स्वरूपात रचलेले हे सादरीकरण भारतीय रंगभूमी करता आणि नाट्य आणि नृत्याच्या घटकांचे मिश्रण करून या कालातीत महाकाव्यातली एक अकथित कथा जिती करता. सादरीकरण अभिव्यक्ती पणजी, पटकथा असा अंतरा भिडे यांची, डिझाईन संगीत निर्मिती प्रभारी आणि दिग्दर्शन डॉ साईश देशपांडे यांचे असा. स्क्वॉशात भारताची अनाहत सिंग आणि अभय सिंग हांणी मुंबईत इंडियन ओपन 2025 बायलां आणि दादल्यांचे एकेरी सर्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयज सांजवेळा फायनलीत अनाहत आणि हाँगकाँगची हेलन तांग हांच्या मदीं खेळ जातलो. ही मॅच रातच्या 8:15 सुरू जावपाची आसा. आता तापमान. पणजेत नोंद जाल्ले तापमान कमाल 34 डिग्री सेल्सियस आणि किमान 24.2 डिग्री सेल्सियस. हवेतली आर्द्रता 68% आसा. हवामान सुके आसतले आणि तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस आसूं येता. सकाळी काय प्रमाणात धुके पातळू येता असो अदमास वेधशाळेन उक्तायला. राज्यात गिरायक संरक्षण कायदा मजबूत करपाच्या विषयाचेर गोय राज्य गिरायक हक्क संरक्षण मंडळाच्या बसकेत चर्चा झाली. नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार मंत्री रवी नायक यांच्या अध्यक्षतेखाला परवरी मंत्रालयात ही बसका झाली. बसकेक नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स, गोय राज्य गिरायक संरक्षण मंडळाचे वांगडी सचिव आणि नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याचे संचालक जयंत जितारी आणि मंडळाचे हेर सदस्य हजर आशिले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोय सरकार हाच्या मुखार कृषी कार्डाच्या मार्फत दर एका शेतकऱ्याक 5 लाख रुपयापर्यंत रीण दितले. चडांत चड तरणाट्यांनी शेती व्यवसायात देवचे असे आवाहन मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केला. गोय हस्तकला महामंडळान 31 मार्चाक अपरांत मांड 2025 या प्रदर्शनाचे आयोजन केला. गोयच्या गांवगिऱ्या वाठारात खरो आणि चड कलागूण आणि कार्यक्षम असलो तरणाटो आसा असे सभापती रमेश तवडकर हांणी म्हळां. 2026 वर्सासावन 10वीच्या वर्गांनी परिक्षांनी विषयाच्या मुळाव्या संकल्पनेचेर आधारित प्रस्न असतले असे गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी यांनी सांगले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.